ओम नमो भगवते वासुदेवाय। अथैकविंशोऽध्यायः। श्री भगवानुवाच। य एतान् मत्पथो हित्वा भक्तिज्ञान क्रियात्मकान् क्षुद्रान् कामांश्चलैः प्राणैर्जुषन्तः संसरन्ति ते स्वे स्वेऽधिकारे या निष्ठा सगुणः परिकीर्तितः विपर्ययस्तु दोषः स्यादुभयोरेष निश्चयः। शुद्ध्यशुद्धि विधीयेते समानेष्वपि वस्तुषु द्रव्यस्य विचिकित्सार्थं गुणदोषौ शुभाशुभौ धर्मार्थं व्यवहारार्थं यात्रार्थमिति चानघ दर्शितोऽयं मयाचारो धर्ममुद्वहतां धुरं भूम्यं वग्ननिलाकाशा भूतानां पञ्चधातवः आब्रह्मस्थावरादीनां शारीरा आत्मसंयुताः वेदेन नामरूपाणि विषमाणि समेष्वपि धातुषु उद्भवकल्प्यन्ते एतेषां स्वार्थसिद्धये। देशकालादिभावानां वस्तूनां मम सत्तम गुणदोषौ विधीयेते नियमार्थं हि कर्मणाम् अकृष्णसारो देशानामब्रह्मण्यो शुचिर्भवेत् कृष्णसारोऽप्यसौ वीर कीकटा संस्कृतेरिणम् कर्मण्यो गुणवान् कालो द्रव्यतः स्वत एव वा यतो निवर्तते कर्म सदोषो कर्मकः स्मृतः द्रव्यस्य शुद्ध्यशुद्धि च द्रव्येण वचनेन च संस्कारेणाथ कालेन महत्त्वाल्पतयाथ वा शक्त्याशक्त्याथ वा बुद्ध्या समृद्ध्या च यदात्मने अघं कुर्वन्ति हि यथा देशावस्थानुसारतः धान्यदार्वस्थितन्तूनां रसतैजसचर्मणां कालवायुवग्निमृत्तोयैः पार्थिवानां युतायुतैः अमेध्यलिप्तं यद्येन गन्धं लेपं व्यपोहति भजते प्रकृतिं तस्य तच्छौचं तावदिष्यते। स्नानदानतपोवस्था वीर्यसंस्कारकर्मभिः मत्स्मृत्या चात्मनः शौचं शुद्धः कर्माचरे द्विजः मन्त्रस्य च परिज्ञानं कर्मशुद्धिर्मदर्पणम् धर्मः सम्पद्यते षड्भिरधर्मस्तु विपर्ययः क्वचित् गुणोऽपि दोषः स्यात् दोषोऽपि विधिना गुणः गुणदोषार्थनियमस्तद्भिदामेव बाधते समानकर्माचरणं पतितानां न पातकम् औत्पत्तिको गुणः सङ्गो न शयानः पतत्यथः यतो यतो निवर्तेत विमुच्येत ततस्ततः एष धर्मो नृणां क्षेमः शोकमोहभयापहः विषयेषु गुणाध्यासात् पुंसःसङ्गस्ततो भवेत् सङ्गात्तत्र भवेत् कामः कामादेव कलिर्नृणां कलेर्दुर्विषः क्रोधस्तमस्तमनुवर्तते तमसा ग्रस्यते पुंसश्चेतना व्यापिनी द्रुतम् तया विरहितः साधो जन्तुः शून्याय कल्पते ततोऽस्य स्वार्थविभ्रंशो मूर्छितस्य मृतस्य च विषयाभिनिवेशेन नात्मानं वेदनापरम् वृक्षजीविकया जीवन् व्यर्थं भस्त्रे वयः श्वसन् फलश्रुतिर्यन्द्रीणां न श्रेयो रोचनं परम् श्रेयो विवक्षया प्रोक्तं यथा भैषज्य रोचनम् उत्पत्यैव हि कामेषु प्राणेषु स्वजनेषु च आसक्तमनसोमर्त्या आत्मनोऽनर्थहेतुषु न तान् विदुषः स्वार्थं भ्राम्यतो वृजिनाध्वनि कथं युञ्ज्यात् पुनस्तेषु तान्स्तमो विशतो बुधः एवं व्यवसितं केचिदविज्ञाय कुबुद्धयः फलश्रुतिं कुसुमितां न वेदज्ञा वदन्ति हि कामिनः कृपणा लुब्धाः पुष्पेषु फलबुद्धयः अग्निमुग्धा धूमतान्ताः स्वं लोकं न विदन्ति ते न ते मामङ्ग जानन्ति हृदिस्थं य इदं यतः उक्तशस्त्राय सुतृपो यथा निहार चक्षुषः ते मे मतमविज्ञाय परोक्षं विषयात्मकाः हिंसायां यदि रागः स्यात् यज्ञ एव न चोदना हिंसाविहाराय लब्धैः पशुभिः स्वसुखेच्छया यजन्ते देवता यज्ञैः पितृभूतपतीन् खलाः स्वप्नोपममुं लोकमसन्तं श्रवणप्रियम् आशिषो हृदि सङ्कल्प्य त्यजन्त्यर्थान्यथा वणिक् रजसत्त्वतमो निष्ठा रजसत्त्वतमो दुषः उपासत इन्द्रमुख्यान् देवादीन्न तथैव माम् इष्ट्वेह देवता यज्ञैर्गत्वा रंस्यामहे दिवि तस्यान्त इह भूयास्म महाशाला महाकुलाः एवं पुष्पितया वाचा व्याक्षिप्तमनसां दृणाम् मानिनां चातिस्तब्धानां मद्वार्तापि न रोचते वेदा ब्रह्मात्मविषया स्त्रिकाण्डविषया इमे परोक्षवादा ऋषयः परोक्षं मम च प्रियम् ശബ്ദ ബ്രഹ്മ സുദുർബോധം പ്രാണേന്ദ്രിയ മനോമയം അനന്തപാരം ഗംഭീരം ദുർവിഗായ്യം സമുദ്രവത് മയോപബ്രഹ്മിതം ഭൂംനാ ബ്രഹ്മണാനന്തശക്തിനാ ഭൂതേഷു ഘോഷരൂപേണ വിശേഷൂർണേവ ലക്ഷ്യത്തെ യഥോർണനാഭിർഹൃദയാദൂർണമുദ്വമത്തെ മുഖാത് ആകാശാത് ഘോഷവാൻ പ്രാണോ മനസാ സ്പർശരൂപിണ ഛന്ദോമയോ മൃതമയഃ സഹസ്രപദവീം പ്രഭുഃ ഓംകാരാദ് വ്യഞ്ജിതസ്പർശ സ്വരോഷ്മാന്തഃ സ്ഥഭൂഷിതാം വിചിത്രഭാഷാ വിതതാം ഛന്ദോഭിശ്ചതുരുത്തരൈഃ അനന്തപാരാം ബൃഹതീം സൃജത്യാക്ഷിപതേ സ്വയം ഗായത്രിഷ്ണികനുഷ്ടുപ്ച ബൃഹതി പംക്തിരേവ ച തിഷ്ടുപ് ജഗത്യതി ഛന്ദോ യത്യഷ്ട്യതി ജഗദ്വിരാട് കിം വിധത്തെ കിമാചഷ്ടെ കിമനൂദ്യ വികൽപയേത് ഇത്യസ്യാ ഹൃദയം ലോകേ നാന്യോ മദ്വേദ കശ്ചന മാം വിധത്തെ ഭിധത്തെ മാം വികൽപ്യാപോഹ്യത്തെ ത്വഹം ഏതാവാൻ സർവവേദാർത്ഥഃ ശബ്ദ ആസ്ഥായ മാം ഭിദാം മായാമാത്രമനൂദ്യാന്തേ പ്രതിഷിദ്ധ്യ പ്രസീദതി ഓം സ്വസ്തി ശ്രീമദ്ഭാഗവതേ മഹാപുരാണേ പാരമഹംസ്യാം സംഹിതായാം ഏകാദശ സ്കന്ധേ ഏകവിംശോധ്യായഃ ശ്രീകൃഷ്ണാർപ്പണമസ്തു നമോസ്തു തേ മഹായോഗിൻ പ്രപന്നമനുഷാദിമാം യഥാ ത്വച്ചരണാം ഭോജേ രതിഃ സ്യാദനപായിനീ.